कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी संदीप पाठक. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
हाय संदीप.
हाय सगळ्या रेड एफएमच्या माझ्या श्रोत्यांना सर्वप्रथम नमस्कार. 93.5 रेड एफएम सध्या जोरदार लोक ऐकतायत आणि मला खूप आनंद होतोय की आज मी रेड एफएम थ्रू माझ्या श्रोत्यांपर्यंत आरजे श्रुती माझी मैत्रिणी हिच्या मार्फत मी पोहोचतोय. सो मी नेहमी असं म्हणतो की अभिनेत्याला सेलिब्रिटी ह्या जेव्हा टॅग लागतो तेव्हा त्यामागे तीन प्रकारची लोक असतात. एकतर प्रेक्षक, दुसरा श्रोता आणि तिसरा असतो वाचक. आणि रेडिओ हे असं माध्यम आहे ज्यांनी आमचे श्रोते तयार होतात.
नक्कीच. आणि ह्या सगळ्या श्रोत्यांना तुझा प्रवास जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. इतक्या डिमांडमध्ये तू सध्या आहे संदीप. सो संदीप, मला सांग की तुझं हे नाव तुला मुळात कोणी दिलं आणि तुझा जन्म, तुझा घर, तुझ्या घरात कोण असायचं ह्याबद्दल आम्हाला सांग.
माझे वडील आणि माझी आई मराठीची प्राध्यापिका, त्यामुळे खूप अभ्यास होता त्यांचा आणि वक्तृत्व खूप चांगलं होतं माझ्या आईबाबांचं. सो त्यांनी माझा जन्म संध्याकाळचा आहे, 6:30 सूर्यास्त होतानाचा माझा जन्म आहे. तो संदीप प्रकाश, संदीप प्रकाश, संदीप असं ते असं त्यांनी ते नाव माझं नामकरण केलेलं आहे. मला एक भाऊ आहे, मोठा भाऊ, जो डॉक्टर आहे, तो सुद्धा खूप चांगला आर्टिस्ट आहे. सो सगळं वातावरण माझ्या घरातलं हे कलात्मक आहे, त्यामुळं मी खूप नशीबवान आहे की त्या घरात माझा जन्म झाला.
तू म्हणालास की आई बाबा प्राध्यापक होते, तर मला सांग की आई वडिलांचे काही रूल्स असायचे का? तुझं घर कसं होतं? तू कुठे राहायचास?
माझं माजलगावात घर, जुनं माजलगाव जे होतं झेंडा चौक, तिथे आम्ही राहायचो. सुरुवातीला स्वतःचं घर नव्हतं, आम्ही बरेच दिवस भाड्याने राहायचो. वाडा होता, पुरबूतचा वाडा होता, ठोसरचा वाडा होता. सो त्या वाड्यामध्ये मी अनेक वर्ष राहिलेलो आहोत. आजूबाजूला सुद्धा ती गावातली मित्र, नदी होती जवळ, सिंदफणा नदी अजूनही आहे. शेत होतं, भरपूर मित्र शेतकरी, त्यांची मुलं, असं सगळं वातावरण होतं.
पण काही पर्टिक्युलर गोष्टी असतात की ज्यासाठी आपण लहानपणी भोकाड पसरतो, की अगदी गाडीच आवडली किंवा अगदीच यु नो सिनेमा बघायला जायचंय. सो तुझ्या बालपणी तुला कुठल्या सवय होत्या?
मी भोकाड पसरायचो माझे बाबा जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा. असं वाटायचं की माझे बाबांनी कुठे जाऊ नये, माझा त्यांच्यावर फार जीव होता. आणि वडील जेव्हा औरंगाबादला जाणार असतील तर मी रात्रभर वाट बघायचो त्यांची आणि पेनची. बाबा येताना पेन आणायचे औरंगाबादून. तिथे एक अभय पेन सेंटर नावाचं दुकान आहे बघ, खूप मोठं आहे. सो मला खूप आजही आवड आहे. मी हावरट आहे पेनाच्या बाबतीत. मी चोरी केली, फक्त अजून पोलीस स्टेशनमध्ये कुणी गेलेलं नाही आहे पेन चोर. मी बालपण खूप गाजवलेलं आहे आणि मी खूप कुरापती केलेले आहेत, पण मार माझ्या भावाने खाल्लेला आहे माझ्या ऐवजी.
एखादा किस्साही आम्हाला सांग.
एकदा काय, आमच्याकडे खेकाळे नावाचे आडनावाचे सद्गृहस्थ होते, पण त्यांच्या मुली सुंदर होत्या, आडनाव जरी फार बरं नसलं. त्यात दोन लहान होते तेव्हा, आम्ही लहान होतो, तर भांडणं झाली काहीतरी आणि मध्ये अशी नाली होती, नाली असते ना गटार आपण म्हणतो अशी ती, तर ते काहीतरी काहीतरी झालं आणि मी म्हणून मारू का दगड, मारू का? मोठा म्हणून नको नको दगड नको मारू कशाला, तर मी घेतला तर चापकन मारलं, तर ते सगळं नालीतलं घाण पाणी त्यांच्या अंगावर उडालं. त्या तशाच घरी गेल्या, मग ते आईबाबांना घेऊन आल्या. मग ते आई वडील भांडतायत भांडतायत भांडतायत, मग बाबांनी मोठ्या भावाला बोलवलं आणि त्याला धुतलं मी आपलं मागे, आईच्या मागे. आणि मी आईला, मला शिक्षणाचा कंटाळा, म्हणजे शाळेत जायचा, बालवाडीचा वर्ग आतमध्ये भरला आहे, मी आईच्या मांडीवर आहे. नट मी आधीपासूनच आहे, आईच्या मांडीवर अंग टाकून द्यायचो, हे बघ मेलो.
आय एम शुअर की तुझ्या प्रगती पुस्तकात, म्हणजे लहानपणी जे आपल्याला एक मिळतं ना, त्याच्यामध्ये अनेक तुझ्या गोष्टी लिहिलेल्या असतील इंटरेस्टिंग. तू वाचलंस का कधी ते? काय आहे त्यात लिहिलेलं?
नाही, प्रगती पुस्तक पेक्षा अधोगती पुस्तक असेल ते.
त्या काळात मला असं वाटतं की शाळेतला प्रवास फार इंटरेस्टिंग असायचा. गोळ्या आणि बोरकूट आणि ह्या सगळ्या गोष्टी खाण्याची संधी मिळायची.
बोरकूट, तोंडाला पाणी सुटलं, लेमन गोळ्या, दूध गोळ्या, खोबरा गोळ्या, इकडे बॉबी म्हणतात, आमच्याकडे मुरकूल म्हणतात, पाचीत बोटात खायचं आणि ते
खात. पण तुझी शाळा कुठली होती?
सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव, बालवाडी ते 12वी.
तर काय, कसे शिक्षक होते तुला आणि तुझा पहिला परफॉर्मन्स शाळेतला मला सांग.
मी आज जो आहे ना ह्या क्षेत्रामध्ये, त्याला फॅमिली आणि शाळा हे दोन महत्वाचे घटक आहेत. प्रत्येक वर्षीच्या स्नेहसंमेलनामध्ये मी पार्टिसिपेट झालेलो आहे. वेशभूषा, एकपात्री, रंगभूषा, नाटक या सगळ्या स्पर्धा शाळांनी घेतल्यामुळे आम्ही घडलो. हस्ताक्षर स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धा, माझा आजही हट्ट आहे की आज आपण वेगळं काहीतरी जगतोय. माझा मुलगा वेगळं जगतोय, त्याला चित्रकला, शुद्ध लेखन स्पर्धेची गरज आहे. कथाकथन स्पर्धा. त्या काळात गणपती किंवा शाळांमध्ये डीजे नाही वाजायचे, तेव्हा वक्ते यायचे आणि ते भाषण करायचे. निबंध स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, या सगळ्या स्पर्धांमुळे मी घडलो. आमच्या गावात पूर आल्यानंतर प्रत्येक जणांनी घरातल्या 5 भाकऱ्या 5 पोळ्या पिठलं हे आणायचं आणि पूरग्रस्तांना द्यायचं. ही जाणीव सामाजिक भान शाळेने दिलं, सांस्कृतिक संस्कार शाळेने केले. मला असं वाटतं की ते कुठेतरी कमी होत चाललंय.